नमस्कार, परांजपे स्कीम मधून अभय बोलते मॅडम. परांजपे कन्स्ट्रक्शन मधून बोलते मी. तुम्ही सध्या काही प्रॉपर्टी बघता का मॅडम परचेस करण्यासाठी? कोणत्या पाहिजे मॅडम तुम्हाला प्रॉपर्टी पडू शकते मॅडम? तुम्ही काही प्रॉपर्टी बघताय का म्हटलं घेण्यासाठी सध्या काही घर वगैरे फ्लॅट वगैरे काही? हॅलो, हा तुम्ही काही प्रॉपर्टी बघताय का म्हटलं मॅडम घेण्यासाठी? आता बोलून गेलता का मॅडम तुम्ही? बोला ना मॅडम तुम्ही तुमचं जन्मशिबू. ओके,